सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. थॉट ऑफ द डे मध्ये पाणीच पाणी चोही कडे गबाई गेला माधव कुणीकडे गेला मोहन कुणीकडे. वारे वा. एकूणच हे जे गाणं आहे ना आज सकाळपासून सारखं सारखं आठवतंय. आणि पूर पाहिल्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आठवते की पूर बाबा रे पाऊस जास्त झाला धरण दाटलं की नदीला पूर येतो. तसाच बऱ्याचदा आपल्या भावनांचा सुद्धा जो पूर असतो तो वाहत असतो आणि ह्याच फ्लोला व्यवस्थित पद्धतीनं बांध घालणं अत्यंत महत्वाचं आहे. भावनेच्या भरात बऱ्याच गोष्टी होऊन जातात माणसाकडनं आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. अशी वेळ तुमच्यावरही आली असेल माझ्यावरही आली असेल. म्हणूनच जरा योग्य ठिकाणी बांध घालायला शिकलं पाहिजे. हेच लागल्याशिवाय माणूस शिकत नाही. असो सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर हमारी अधूरी कहानी से हम नवा सुंदरसं गाणं एन्जॉय बजाते रहो.